श्रोतेहो नमस्कार, प्रस्तुत करीत आहोत SBC 3 युनिसेफ आणि रेडिओ एमगिरी प्रस्तुत नाटिका आमची उर्मिला। होय, आमची उर्मिला या कार्यक्रमाचा आज आपण ऐकणार आहोत भाग पहिला, विषय बालविवाह। तर चला मग ऐकूया आमची उर्मिला या श्रृंखले अंतर्गत बालविवाह ही छोटीशी नाटिका।
हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना।
गुड मॉर्निंग मॅडम।
गुड मॉर्निंग मुलांनो, सिट डाऊन।
थँक यू मॅडम।
चला तर आपण सुरुवातीला घेऊया प्रेझेंटी, ठीक आहे? अजय बोरकुटे।
यस मॅडम।
मीनू गायकवाड।
यस मॅडम।
शिवानी राऊत।
प्रेझेंट मॅडम।
राधिका लोखंडे।
यस मिस।
लखन राऊत।
यस मॅडम।
अरे वा, आज तर आपल्या क्लासची उपस्थिती फारच छान आहे। बरं मुलांनो, काल आपण कुठली कविता शिकलो? मीनू, वाच बघू कालची राहिलेली कविता।
हो मॅडम। आय फाउंड अ शेल, अ कर्ली फन, लाईंग फन द स्टँड, आय पिकेट इट अप,
व्हेरी गुड,
अँड टूक इट
होम। काय सुरू आहे मुलांनो?
गुड मॉर्निंग मॅडम।
बसा बसा, कसा सुरू आहे अभ्यास? मॅडम, मुलं काही त्रास तर देत नाही ना तुम्हाला?
नाही मॅडम, या क्लासची मुलं खूप हुशार आहेत।
अरे वा मीनू, किती छान वाचतेस तू, ऐकलंय मी तुझं वाचणं।
हो मॅडम, मीनू ना खरंच खूप हुशार मुलगी आहे।
हो हो, हे तिच्या वाचण्यातूनच कळत आहे। असो, तुम्ही तुमचा अभ्यास चालू राहू द्या आणि मुलांनो मस्ती करू नका, मॅडमला त्रास देऊ नका। चला सुरू असू द्या तुमचा अभ्यास।
ठीक आहे मॅम। बरं मीनू, वाच बघू।
मम्मी लुक ॲट इट अँड देन शी हेल्ड इट टू माय अर्न, and from the shell there come a song soft and sweet and clear।
बर मुलांनो, उद्या राहिलेला गृहपाठ नक्की करून या।
हो मॅडम।
शाळा संपल्यानंतर सर्व मुले आपापल्या घरी जातात।
आई आई, मी आली शाळेतून।
आई आई
आई, तुले माहित आहे का, आज ना मॅडम ने मला शाबासकी दिली, म्हणे मीनू लय हुशार आहे।
बाप्पा काऊन नाही, माहित पोरगी हुशारच है। बर ऐक मीने, उद्या तुले पाहले ना पाहुणे येऊन राहिले, तू काही उद्या शाळेत जाऊ न ग।
काऊ नाही, मी जाईन ना शाळेत, न लवकर वापस येऊन जाईन।
नाही नाही नाही, तू काय शाळेत जाऊ न ग, उद्या उद्या आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले, तू का घरी नसली का तुझ्या बाप आपल्या दोघींले बिमार।
बर आई, नाही जात मग उद्या शाळेत।
असाच दिवस निघून जातो आणि रात्र होते।
वंदे, ए वंदे,
काय झालं?
अहो कुठे गेली होती? मी काय म्हणतो ऐक ना, उद्या पाहुणे येणार आहे, मला तर लयच टेन्शन आलं बा।
अहो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आपली मेनू लय गुणाची है, येईल तैले पसंत, झोपा तुम्ही आता आणि मला बी झोपू द्या।
अहो वंदे, टेन्शन तर येणारच ना, शेवटी मी पुरीचा बाप आहे।
अहो कायले टेन्शन घेता, येईल त्याला पसंत, झोपा आता झोपा।
बर तू बी झोप, लवकर सकाळी लवकर उठायचं आहे।
हो हो। मीने, अय मीने, अग पोरी झालं असं ना खेळून दिया, ये लवकर, पाहुणे यायची वेळ झाली।
अव आई, फक्त दोनच मिनिट खेळू दे ना।
नाही नाही, ये लवकर, तुझ्या बाप बोंबलन मायावर।
मीनूच्या आईने बऱ्याचदा आवाज दिल्यानंतर सुद्धा मीना बराच वेळ खेळत राहते, परंतु पुन्हा मीनूची आई तिला आवाज देते, त्यानंतर मीना लगेच घरी येते।
ती येडा म्हणलं ह्या पोरीला साडी नेसाले शिकून घे, चुप बस,
दुखून राहिलं ना।
हा दुखून राहिलं वाले, सासरी गेल्यावर सासू तुला साडी नेसून देणार आहे?
आई व मला लग्न नाही करायचं।
ए मीने, काय जास्त नखरे करून राहिली व, चल लवकर तयार होय। आणि का वंदे, तुला माहित आहे का पाहुणे येणार आहे लवकर म्हणून, तू काय पोटीच्या मनानं वागू राहिली गाव, चल लवकर तिची तयारी करून दे।
वय वय, झालंच बघा समजा।
आय मला शिकायचं आहे, लय मोठं व्हायचं आहे. बाबाले सांग ना मले आताच लग्न नाही करायचं म्हणून.
पागल झाली का पोट्टे, मरायचं आहे का तुले?
तुझ्या बापानं ऐकलं ना तर मारून टाकन आपल्या दोघींले बी. चुप बस.
पण आहे
मीने, आपल्या बाईचा जन्म असा आहे ग पोरे, स्वतःच काहीच अस्तित्व नाही. जे पुरुष सांगतील ना तेच करावं लागते आपल्याला. हे तर आता परंपराच चालत आली आहे बाई, रडू नग तू.
पण आहे मला आताच लग्न नाही करायचं.
उगीराय माझ्या लग्न तू तुझ्या बापासोबत मी चौथ्या वर्गात असतानाच झालं बाई. आपली मर्यादाच तेवढी, आता का करता? चुला न मूल हेच आपला संसार आहे बाई.
पाहुणे येण्याची वेळ झाली आहे. इकडे मीनूची आई मीनूची तयारी करून देत आहे, तर सोबतच किशोर पाहुणे येण्याची वाट पाहत आहे. तर त्यांच्याच बाजूला डॉक्टर साहेब आणि राजेश उभे आहेत. तर ऐकूयात त्या तिघांमधील संवाद.
डॉक्टर साहेब राम राम.
राम राम राजेश राव.
आज लवकर दवाखाना उघडला तुम्ही?
हो पेशंटचे फोन येत होते.
बरोबर.
काय म्हणते तुमचं शेती पाणी कुठपर्यंत चाललंय काम?
काय सांगाव डॉक्टर साहेब, तुम्हाला तर माहित आहे या वर्षीची परिस्थिती.
हो,
किती पाऊस झाला आणि या पावसामध्ये काय शेतीचं उत्पन्न आपल्या शेतकऱ्यांच्या हाती येणार. तरी ठीक आहे, व्यवस्थित आहे, बघूया पुढे काय होते तर.
हो
किशोरराव, अहो कुठे चालले एवढ्या घाईमध्ये तुम्ही?
काय सांगू राजेश भाऊ, पाहुण्याची लई येळपासून वाट पाहून राहिलो. पाहुणे यायचे ना म्हणून थांबून आहे इथं.
पाहुणे? कोणते पाहुणे? तुमची बहीण तर येणार नाही ना आज?
नाही राजेश भाऊ, पोरीले पाहले पाहुणे येऊन राहिले आज.
हो पण किशोर भाऊ, तुमची तर कोणती मोठी मुलगी नाही ना?
आजी नाही जी डॉक्टर साहेब, आपली मीनू आहे ना, तिच्यासाठी येऊन राहिले पाहुणे पाहिले.
अगा पागल झाला का तू? अरे तू पोरगी सातव्या वर्गातच आहे ना, मग एवढ्या लहान पोरीचं लग्न कसं काय लावून राहिला तू?
अहो किशोर भाऊ, एवढ्या लहान वयात पोरीचं लग्न लावून देणं शारीरिक दृष्ट्या तिच्यासाठी हानिकारक आहे. तुम्हाला कितपत हे चांगलं वाटतंय?
आजी मले नका सांगू जी तुम्ही. अहो डॉक्टर साहेब मला समजते, जाऊ द्या.
अरे तरी पण एकदा विचार
जाऊ. डॉक्टर साहेब पाहुणे आले आमच्या इथे, मी तुम्हाला नंतर भेटतो.
राजेश भाऊ यांना सांगून काही अर्थ नाही
आहे. डॉक्टर साहेब, हा एक नवीन प्रकार आपल्या गावामध्ये होतो आहे आणि तो ऐकायला आपण तयार नाही, म्हणजे ही किती मोठी गोष्ट ना.
हो ना.
बरं जाऊ द्या, खरी गोष्ट म्हणजे मला आता खऱ्या अर्थाने टेन्शन आलंय. आता मला असं वाटतं की कधी कधी ही गोष्ट मी उर्मिला जवळ जाऊन सांगतो. बरं डॉक्टर साहेब, पेशंट आले तुमच्या दवाखान्यामध्ये, तुम्ही पेशंट बघा.
हो राजेश.
वंदना, अवय वंदना.
ए कुठे गेली?
माझ्या आवाजात तसा आहे. पण मी काय म्हणतो, पाहुणे आले घरी, पोहे कर लवकर लवकर आणि चहा बी कर.
समजतो, तुम्ही आवाज कमी ठेवा तुमचा.
माझ्या आवाजच तसा आहे. तू जा, तू काम करते. नमस्कार पाहुणे, या या या.
नमस्कार किशोरजी. नमस्कार.
या ना, बसा बसा बसा. ये पाण्या पाण्यानच पाठव कुणाला तरी.
काय ग पोरी, नाव काय तुय?
माझं नाव मीनू किशोर गायकवाड.
स्वयंपाक गेमपाक करता येते का तुले?
नाही जी, आता शिकून राहिली ना पोरगी, आज शिकन ना आरामानं. तशी आमची मीनू लई हुशार आहे, लवकर लवकर शिकून जाते कोणती बी गोष्ट.
बर बर, चालून दाखव बरं पोरी. काही दाग गीक तर नाही ना अंगावर?
नाही नाही जी, दाग बी काहीच नाही. तुम्हाला सांगितलं ना, आमची पोरगी लई चांगली आहे.
बर बर बाई, जा घरात.
बैठक अशीच पार पडते. त्यानंतर पाहुणे जेवण करून घराबाहेर पडतात.
किशोरजी, तुमची पोरगी आम्हाला पसंत आहे. आता जास्त येड न लावता लवकर लगीन उरकून घेऊया, काय म्हणता मग?
तुम्ही म्हणाल तस, आमच्या पोरीनं तर नशीबच काढलं बघा.
पाहुणे घरी जातात. त्यानंतर मीनूचे वडील घरामध्ये येतात.
वंदे. आ वंदे.
हा काय झालं, बोला ना.
हा वो तिथल्या दुरून कायले बोलत, इकडे येण.
हो सांगा सांगा, काय म्हणे ते पाहुणे?
आ वंदे, आपली पोरगी पसंत आहे त्यासनी.
आता बघा,
लवकरच लगीन काढायचं म्हणते, आता लागतं यार इले.
वय वय, आता तर लई काम आहे बरं.
बरं एक काम कर, तू थोडं मिनीले समजा, लई घाबरली ती पोट्टी. मी नाही का राजेश भाऊले थोडी माहिती सांगून येतो, माझ्या पोरीचं लग्न जुळलं म्हणून.
हो बरं, जाऊन या तुम्ही, लवकर या बरं. मीने, ए मीने, काय झालं ग पुरे, काऊन रडत आहे?
आय मला नाही करायचं ना मला.
ए चुप बस मीने, जास्त बचर बचर करू नग. तुझ्या बापाचा राग माहित आहे ना तुले, आणि उद्यापासून शाळेत जाणं बंद. आता घराच्या कामाकडे लक्ष दे बर.
मीनू या सर्व झालेल्या गोष्टींपासून आनंदी नाही आहे, परंतु वंदना तिला समजवण्याचा अतोनात प्रयत्न करीत आहे. त्यानंतर सायंकाळची वेळ होते.
सायंकाळचे 5 वाजले, उर्मिला अजून काबर आली नाही, शाळा तर सुटली असन आतापर्यंत.
उर्मिला लवकर आली तर मला लवकरात लवकर तिला ह्या गोष्टी सांगायच्या आहे, पण येईल केव्हा?
अहो असे बाहेर का बसलात तुम्ही?
अगं तुझीच वाट पाहत आहे मी. तू पहिले घरात ये लवकर लवकर.
अहो काय झालं?
मी तुला सांगतो, तू पहिले घरात ये.
बरं बरं, आले. बोला बरं.
अगं जेव्हापासून मला काही गोष्टी माहीत पडल्या तेव्हापासून मला अस्वस्थ होत आहे. असं वाटत आहे की कधी कधी मी तुझ्याजवळ त्या सर्व गोष्टी सांगतो.
अहो एवढं काय महत्वाचं सांगायचं? तुम्ही इतके अस्वस्थ का, चिंतित का?
अगं गोष्टच तशी आहे, काय करू मी, माझ्याकडून राहत नाही. तुला माहित आहे तुझी विद्यार्थिनी मीनू गायकवाड?
हा, काय झालं तिला?
झालं काहीच नाही, होणार आहे आता.
अहो काय झालं, मला पण इथे काळजी वाटत आहे, बोला ना लवकर काय झालं. तर
तिचं लग्न ठरलंय, माहित आहे?
काय गोष्ट करता
मग? आणि ही गोष्ट मला सकाळपासून माहित आहे, घरी पाहुणे आले तिला पाहायला आणि किशोर ऐकायला तयार नाही.
अहो पण हे असं कसं शक्य आहे? ती तर अजून फार लहान आहे ना, आणि बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा सुद्धा आहे.
सर्व माहिती आहे, किशोर भाऊंना समजवण्याचा प्रयत्न केला, डॉक्टर साहेब सुद्धा सोबत होते, परंतु माणूस काही ऐकायलाच तयार नाही. काय करावं आपण तरी?
अहो आपल्याला हे थांबवायला हवं. आपण तातडीने गावच्या सरपंच बाईकडे जाऊन ही बातमी देऊ, आणि मी सुद्धा उद्या शाळेत जाऊन मुख्याध्यापिका मॅडमशी बोलते.
चालेल, मला असं वाटतं की लवकरात लवकर ह्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे.
हो ना.
पण उर्मिला, आपल्या गावामध्ये असं काही होईल असा आपण विचार केला नव्हता कधीच?
अहो तेच ना, मी तर कधी स्वप्नातही विचार केला नाही. आपल्या गावातील लोक इतक्या पातळीला कसे जाऊ शकतात, आणि ते हे माहीत असून सुद्धा की बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे, तरीही लोक अशी चूक करत आहे.
खरं बोलली उर्मिला, आपण या गोष्टींना चांगला चाळा घातला पाहिजे आता, जेणेकरून काय झालं पाहिजे पुन्हा कुणी असं करण्याची हिंमत करायला नको. अरे मुलींवरचा हा अत्याचार आपण थांबवायला पाहिजे ना, शेवटी आपण गावातील सुज्ञ लोक आहो.
अगदी बरोबर बोललात तुम्ही. एक शिक्षिका म्हणून माझं सुद्धा हे कर्तव्य आहे की एका मुलीचं भविष्य मला धोक्यात टाकायला नको. एक काम करू, आपण उद्या लवकरच सरपंच बाईला भेटू, ठीक आहे? काहीतरी उपाय नक्कीच निघेल.
ठीक आहे. अगं उर्मिला. उर्मिला चल, झालं का तुझं? लवकर सांग.
हो हो झालंच बघा, तयार आहे मी.
रात्रभर झोप लागली नाही बघा, तोच विचार माझ्या मनामध्ये घुमत आहे.
अहो माझी सुद्धा तीच अवस्था आहे. बरं ऐका ना, एक काम करा, तुम्ही मला शाळेजवळ सोडून द्या.
बरं.
आणि तुम्ही सरपंच बाईला भेटा, मी नंतर मुख्याध्यापिका मॅडमला घेऊन सरपंच बाईकडे येते. ठीक आहे?
चालेल, मी आजच भेटतो ताईला.
नमस्कार राजेश भाऊ, कसं काय येणं काढलं आमच्याकडे?
ताई नमस्कार. ताई काय सांगू तुम्हाला आता, आपल्या गावामध्ये काय होत आहे तुम्हाला माहिती आहे का, कल्पना आहे का थोडीफार?
काय झालं राजेश भाऊ, इतके अस्वस्थ काय आहेत तुम्ही?
अहो ताई, किशोर आपल्या लहान पुरीचं लग्न लावून राहिला, तेही 7व्या वर्गात असताना.
काय सांगताय राजेश भाऊ?
ताई खरं सांगतोय, कालच त्यांच्याकडे पाहुणे आले होते पाहायला, आणि पुरीचं लग्न पण ठरलं.
अरे बापरे, ही तर खूप चिंतेची गोष्ट आहे, आपल्याला यावर काय ते निर्णय घ्यावा लागेल.
ताई सकाळीच उर्मिलाचं माझं या विषयावर बोलणं झालं. उर्मिला पण आज मुख्याध्यापिका मॅडमशी बोलणार आहे, तिचं बोलणं चालू असलंच तिकडे, ती पण येणारच आहे आपल्याकडे. मला वाटते की हा खूप मोठा विषय आणि यावर आपल्याला खूप काही करायचं आहे.
बरं बरं, जसं उर्मिला ताई आणि प्रमिला मॅडम येतील ना, लगेच आपण ठरवून घेऊ त्यावर काय ते करायचं.
हो ना ताई.
मॅडम आत येऊ का?
हो हो ये ना उर्मिला.
मॅडम खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तुमच्याशी.
अगं काय झालं, बोल ना.
मॅडम तुम्हाला मीनूच्या लग्नाची बातमी कळली का?
काय मीनूचं लग्न कसं काय शक्य आहे?
हो ना मॅडम, कालच तिला पाहुणे बघायला आले होते.
अरे काय सांगते तू?
हो मॅडम, एवढ्या लहान वयात तिचं लग्न लावून देत आहे, मला तर विचारच पडला. आपण लवकरात लवकर यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे.
हो ना.
चला आपण ताबडतोब गावच्या सरपंच बाईला भेटू.
हो,
राजेश तिथेच असेल.
हो हो चल उर्मिला, आपल्याला लवकर जायला हवं.
हो चला मॅडम.
सरपंच ताई खरंच आपल्या गावामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत आहेत की ज्या अनुचित आहे, मला तरी असं वाटत आहे.
हो हो आपण बघू आता यावर काय निर्णय घ्यायचा तो. उर्मिला ताई आणि प्रमिला मॅडम आल्या की आपण बघू आता काय करायचं ते.
यांना इतका वेळ का झाला?
हो बघा राजेश भाऊ आलत. या या उर्मिला ताई प्रमिला मॅडम बसा.
नमस्कार मुक्ताताई.
नमस्कार नमस्कार. बरं झालं प्रमिला मॅडम, उर्मिला ताई तुम्ही आला. मला आत्ताच राजेश भाऊनी सगळं सांगितलं मीनूबद्दल. आपण उद्याच गावात एक ग्रामसभा बोलवून घेऊया, याबद्दल आपल्याला गावात जनजागृती करायला हवी. आपण एक काम करू, आपण उद्याच लगेच ग्रामसभा बोलवून घेऊया आणि गावात याबद्दल जनजागृती करू. आपल्याला हा विवाह थांबवायचाच आहे.
हो हो मुक्ताताई, तुम्ही गावात एक दवंडी देऊन द्या आणि लोकांना उद्याच्या सभेबद्दल माहिती द्या. आणि हो, गावच्या डॉक्टरांना नक्की हा निरोप द्या.
सरपंचताई मी घराकडे जातच आहे, तर मी डॉक्टर साहेबांना हा निरोप पोहोचवतो.
हो हो राजेश भाऊ, तुम्ही डॉक्टरांना हा निरोप कळवून द्या आणि एक दवंडी द्यायला पण सांगून द्या ग्रामसभेबद्दल.
ठीक आहे ना, मी नरेशला सांगतो मी दवंडी द्यायला.
बरं बरं.
ऐका हो ऐका, उद्या सकाळी 9 वाजता ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये ग्रामसभा ठेवली आहे, तरी सर्वांनी उद्या 9 वाजता ग्रामपंचायत मध्ये यायचं आहे हो.
लग्नाबद्दल काहीतरी चालू होती गोष्टी मग अशी सकाळी दवंडी झाली संध्याकाळची.
शांतरा शांतरा, मला माहित आहे तुम्ही सर्व विचारात असाल गावात अचानक सभा कशी काय. आज आपल्या गावात असं काही घडेल याची कल्पना सुद्धा आम्ही केली नव्हती. आपल्या गावात आज बालविवाह सारखी घटना समोर आली
आहे.
शांतरा शांतरा, बालविवाह हा खरं तर कायदेशीर गुन्हा आहे हे माहीत असून सुद्धा आज अशी घटना आपल्या गावात घडणार होती हे बघून माझं मन खूप जास्त अस्वस्थ झालं आहे. आणि गावाच्या विकासासाठी मी नेहमी तत्पर असते, पण बालविवाहासारख्या कुप्रथांमुळे गावाचा विकास हा मला डोळवताना दिसत आहे आणि ही कुप्रथा थांबायलाच पाहिजे. तर यासाठी आपल्या गावाची लाडकी उर्मिलाताई बालविवाह कायद्यांवर आपल्याला सविस्तर माहिती देतील. उर्मिलाताई.
धन्यवाद मुक्ताताई. गावकऱ्यांनो, मला माहीत आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. खरं तर बालविवाह म्हणजे बालपणाला दिलेली सर्वात मोठी शिक्षा आणि हा कायद्याने गुन्हासुद्धा आहे. बालविवाह ही कुप्रथा आजही आपल्या देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. फक्त आपल्या महाराष्ट्रातच 17 जिल्ह्यात 25% अधिक मुलींचे विवाह कायदेशीर लग्नाच्या वयाच्या अगोदर होत आहे. गावकऱ्यांनो, आपलं गावच असं नाही ज्यामध्ये बालविवाह सारखी ही कुप्रथा अजूनही जिवंत आहे. महाराष्ट्रात असे बरेच जिल्हे आहेत आणि यामध्ये सर्वात जास्त मुली कुठल्या तर गरीब कुटुंबातील मुली, एकाच कुटुंबात असणाऱ्या जास्त मुली, सोबतच व्यसनी कुटुंबसुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. जास्त प्रमाणात शिस्त पाळणारी कुटुंब, परंपरा आणि रूढी यांचा पगडा असणारी कुटुंब, मुलींचा अपमान करणारी कुटुंब आणि मुलींची जबाबदारी टाळणारी कुटुंबसुद्धा आपल्या मुलीचे लवकर लग्न लावून देतात. गावकऱ्यांनो, आजही आपल्या समाजात कुटुंबात मुलीकडे पराया धन म्हणून बघितलं जातं. अशा स्थितीत मुलीचं शिक्षण थांबते आणि लग्नाच्या बेडीत तिला अडकवलं जाते. तिच्यावर होणाऱ्या शारीरिक मानसिक अत्याचाराबाबत कोणालाही देणं घेणं नसते. गावकऱ्यांनो, मुलींच्या या भावनांना कुटुंब समजून घेऊ शकत नाही तर मग समाज काय समजून घेईल. निदान आपण तरी आपल्या मुलींच्या भावना समजून घ्यायला हव्या असं मला वाटतं. बालविवाहामुळे मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल आपले गावचे नामी डॉक्टर डॉक्टर अरविंद आपल्याला माहिती सांगणार आहे. डॉक्टर अरविंद.
हो मॅम. गावकऱ्यांनो, बालविवाह ही एक कुप्रथा चालत आली आहे, त्यामुळे मुलींवर होणारे दुष्परिणाम देखील तुम्हाला माहीत आहे आणि त्यावर बरेच कायदे देखील बनले आहे. तरीसुद्धा आजही बालविवाह ही कुप्रथा आपल्याला दिसून येते. त्यासाठी मुलींच्या शारीरिक आणि मानसिकरित्या होणारं शोषण हे आपण समजू शकत नाही. मुलींचे कमी वयात लग्न झाल्यामुळे त्यांच्यावर लहानपणातच एक घरकामाची जबाबदारी येते. त्यांच्या खेळण्याच्या वयात त्यांना घरकामात झुंपले जाते. शारीरिकरित्या त्या कामासाठी तत्पर नसतात, तरी देखील त्यांना सासू सासऱ्यांच्या धाकात राहून कामे करावी लागतात. हेच नव्हे तर त्यांना मानसिक त्राससुद्धा होतो. सासूचे टोचून बोलणे आणि लहान वयात लग्न केल्यामुळे खूप वेळा त्यांना गर्भपातासारख्या प्रक्रियेला देखील सामोरे जावे लागते. बाळाला जन्म देण्यासाठी त्यांचे शरीर पूर्णपणे परिपक्व न झाल्यामुळे तिला अनेक शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागते. या गोष्टी तशा तर चुकीच्या आहे, पण हे माहीत असूनसुद्धा आपण शांत राहतो. आज वेळ आहे गावकऱ्यांनो, आपण एकत्र येऊन या चुकीच्या गोष्टींना थांबूया. चला आपण आपलं गाव आदर्श बनवूया.
खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. गावकऱ्यांनो, आज या ग्रामसभेच्या माध्यमातून आपण भारत सरकारच्या कायद्याचे उल्लंघन होण्यास टाळले. बालविवाह प्रतिबंध कायद्याने 18 वर्षाच्या कमी वयाच्या मुलीचे लग्न करणे बंधनकारक आहे. असे केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो व त्याला शिक्षासुद्धा होऊ शकते. तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार 1,00,000 रुपये दंड आणि 2 वर्षापर्यंत कारावास अशी शिक्षा होऊ शकते. आणि आपल्या गावात असं काही विपरीत घडेल याची कल्पना सुद्धा केली नव्हती.
उर्मिलाताई, बरं झालं आज तुम्ही या सर्व गोष्टी आम्हाला सांगितल्या. बालविवाह खरंच वाईट आहे. आता आजपासून आम्ही स्वतः बारकाईने या गोष्टीवर लक्ष देऊ.
वय उर्मिलाताई, तुम्ही आम्हाला सांगितलं लय बरं केलं बघा. आता आम्ही यापुढं गावात एकही बालविवाह होऊ देणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो.
काय म्हणता किशोर भाऊ, मीनूला शिकवून तिचं भवितव्य घडवायचं आहे की बालविवाह करून शिक्षा भोगायची आहे?
मी माई चूक मान्य करतो उर्मिला ताई, आणि माया मिनीचं लगीन तिचं पूर्ण शिक्षण झाल्यावरच करीन असं मी माया गावकऱ्यांना शब्द देतो. आणि उर्मिला ताई, गावकरी मंडळी, सरपंच मॅडम, तुम्ही माया मान राखून या गुन्ह्यातून मले वाचवलं ना, त्याबद्दल मी तुमचा बिलय आभार मानतो. आणि खरंच मनापासून तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आभार मानून माई चूक मान्य करतो. याच्यानंतर असं कधीच होणार नाही.
खूप छान किशोर भाऊ. बघा गावकऱ्यांनो, मला यांच्या निर्णयाने खूप बरं वाटतंय. आता मला आशा आहे की आपल्या गावात असे कधीच घडणार नाही आता. आणि या चांगल्या निर्णयाने आपले गाव हे आदर्श गाव बनेल. तसेच गावकऱ्यांनो, आज तुम्हाला बालविवाह या कायद्याबद्दल आणि यामुळे मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतात याची माहिती मिळाली असेल. मी आशा करते आपल्या गावात असं काही पुन्हा घडणार नाही. यासोबतच मी डॉक्टर अरविंद यांचे आणि खास करून आपल्या लाडक्या उर्मिलाताईसोबतच प्रमिलाताई यांचे आभार मानते व ही सभा इथे संपली असे जाहीर करते. तर गावकरी मंडळींनो, आज आपण एक प्रतिज्ञा घेऊया की यानंतर आपल्या गावामध्ये कुणीही आई वडील किंवा परस्पर संबंधित नातेवाईक आपल्या मुलामुलींचे लग्न नियमानेच, म्हणजे मुलाचे 21 वर्षाखाली आणि मुलीचे 18 वर्षाखाली लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतो. धन्यवाद गावकऱ्यांनो.
श्रोतेहो, आताच आपण ऐकलात SBC3 युनिसेफ आणि रेडिओ एमगिरी प्रस्तुत नाटिका आमची उर्मिला, विषय बालविवाह.